इफिसकरास पत्र अध्याय 2. पूर्वी तुम्ही आपले अपराध आणि पातके यामुळे आध्यात्मिक रीतीने मेला होता, ज्यामध्ये तुम्ही पूर्वी जगत होता, जगातील दुष्ट मार्गाचे अनुकरण करीत होता, आणि आपल्याला न दिसणारे आध्यात्मिक सामर्थ्य ज्याच्याकडे आहे त्या सत्ताधीशाचे अनुकरण करीत होता. जे देवाच्या आज्ञा पाळीत नाहीत त्यांच्या जीवनामध्ये हाच आत्मा कार्य करीत आहे. एकेकाळी आम्ही सुद्धा त्यांच्यामध्ये आमच्या मानवी देहाच्या दुष्ट इच्छांचे समाधान करीत होतो आणि आमच्या मानवी मनाच्या दुष्ट वासनांची पूर्तता करीत होतो. तसेच जगातील इतरांप्रमाणेच आम्ही त्याच्या क्रोधाची मुले झालो होतो. पण देव खूप दयाळू आहे. त्याच्या महान प्रीतीने त्याने आमच्यावर प्रेम केले. आम्ही आध्यात्मिकदृष्ट्या आमच्या पापांमध्ये मेलेले असताना त्याने आम्हाला ख्रिस्ताबरोबर जीवन दिले. तुमचे तारण देवाच्या कृपेने झाले आहे. देवाने आम्हाला ख्रिस्ताबरोबर नवीन जीवनात उठविले आणि स्वर्गाच्या राज्यात त्याच्याबरोबर त्याच्या आसनावर बसविले, कारण आम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहोत. देवाने हे केले यासाठी की येणाऱ्या युगात त्याच्या अतुलनीय कृपेची संपत्ती दाखविता यावी आणि ख्रिस्त येशूमध्ये आम्हाविषयीची ममता व्यक्त करावी. कारण देवाच्या कृपेने विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झाले आणि ते तुमच्याकडून झाले नाही, तर ते देवापासूनचे दान असे आहे. आणि एखादा काही काम करतो त्याचा परिणाम म्हणून नव्हे, यासाठी कोणी बढाई मारू नये, कारण आम्ही देवाच्या हाताने घडविलेले आहोत. ख्रिस्तामध्ये आम्हाला चांगल्या कामासाठी निर्माण केले, जे देवाने अगोदरच तयार केले होते, यासाठी की त्यामध्ये चालणे आम्हाला शक्य व्हावे. म्हणून आठवा की एकेकाळी तुम्ही यहुदी तर म्हणून जन्मला होता आणि त्यांना विदेशांना सुंतान झालेले असे ज्यांची सुंता झालेली होती ते यहुदी लोक म्हणत होते. आठवा की त्यावेळी तुम्ही ख्रिस्तविरहित देवाचे लोक जे इस्रायल त्या समाजातून तुम्हाला बहिष्कृत केले होते आणि देवाच्या अभिवचनाशी निगडीत अशा कराराशी तुम्ही परके असे होता. तुम्ही या जगात आशेशिवाय आणि देवाशिवाय जगला. पण आता ख्रिस्तामध्ये जे तुम्ही एकेकाळी देवापासून दूर होता ते तुम्ही ख्रिस्ताच्या रक्ताने त्याच्याजवळ आणलेले आहात, कारण त्याच्याद्वारे आम्हाला शांतीचा लाभ झाला आहे. त्याने दोन्ही गोष्टी एक केल्या आणि आपल्या शरीराने त्याने वैराचा दुभागणाऱ्या भिंतीचा अडथळा पाडून टाकला. त्याने नियमशास्त्र त्याच्या नीतिनियमांसहित रद्द केले, यासाठी की स्वतःमध्ये दोघांचा एक मानव निर्माण करून शांती करणे त्याला शक्य व्हावे. आणि त्याच्या वधस्तंभावरील मरणाद्वारे देवाबरोबर एका शरीरात त्या दोघांमध्ये समेट घडवून आणता यावा, ज्यामुळे या दोन गोष्टीतील वैमनस्य संपवता येईल. म्हणून तो आला आणि त्याने जे तुम्ही देवापासून दूर होता व जे तुम्ही देवाजवळ होता त्या तुम्हाला शांतीची स्वार्था सांगितली, कारण त्याच्याद्वारे आम्हाला दोघांचा एका आत्म्याच्या द्वारे देवाजवळ प्रवेश होतो. यामुळे तुम्ही आता परके आणि यहुदी तर नाहीत, तर तुम्ही देवाच्या लोकांबरोबरचे सहनागरिक आणि देवाचे कुटुंबीय आहात. तुम्ही प्रेषित आणि संदेष्टे या पायावर बांधलेली इमारत आहात आणि ख्रिस्त येशू स्वतः तिचा कोनशिला आहे. संपूर्ण इमारत त्याच्याद्वारे जोडली गेली आणि प्रभूमध्ये एक पवित्र मंदिर होण्यासाठी वाढत आहे. त्याच्यामध्ये तुम्हीही इतरांबरोबर आत्म्याच्या द्वारे देवाचे राहण्याचे ठिकाण तयार करण्यासाठी एकत्र रचले जात आहात.